पांडुरंगा समोर उभे आहेत, त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. आपल्याला मिळालेला आणि मिळणारा हा आनंद सर्वांना द्यावा म्हणून वर्णन करू लागले. परंतु हा अनुभूतीचा विषय आहे. शब्दहीन संवाद विजय, इंद्रियानिर्णयता विजय. न बोलता सांगणे तो कसा आहे, अनुमाने ना तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, हे सांगण्यासाठी मौन हा एकच उपाय. म्हणेही डोळ्या बाळे शेळा किरी ती गोड करून घ्यावी अशी प्रार्थना करून त्यांनी समारोप केला. त्यांच्यानंतर हरिभक्त परायण सरळसाई बाबा बोलताना सुरुवातीलाच म्हणाल्या, वर्षत सकळ मंगळी ईश्वर विष्णांची मांडी आली. स्वामीजींनी मऊंच्या पायी म्हणलेली. त्यांच्या आशीर्वादासाठी आपली सर्व साधक मंडळी तेथे आणली. नेमका परमार्थ आपले स्वामी सांगतायत. ज्ञानोबांचे जे गुह्य ते हे स्वामी प्रकट करून सोपे सांगतात. गोष्टी विनोद किस्से सांगून श्रोत्यांना भरवतात. जसे एका मुलाला आ खाण्याचे पेढे आणायला सांगितले, ते आणल्यावर इत्यादी किती आले, तो म्हणाला दोन आले म्हणून मुलाने सांगितले. परंतु त्याच्या हातात मात्र एकच पेढा दिसत होता म्हणून इत्यादी दुसरा कोठे आहे, तेव्हा हातात काही पेढा खाऊन असा खाल्ला म्हणून त्याने उत्तर दिले. प्रत्येक अनुभूतीचे उत्तर म्हणजे स्वामींचे असे प्रवचन. चरला ताईनंतर आता आपले स्वामीजी वंदे ते चरणारविंदे ही प्रार्थना म्हणत सर्वांना दोन्ही हात जोडून वंदन करीत बोलतायत. चरा आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, कोटी संतांची या देखी सांगू सुखाची या गोष्टी. आत्मसुखाच्या गोष्टी करण्यासाठी या संतांच्या भेटीसाठी आपण आळंदीला आलो आहोत. जगद्गुरु माऊलींची पावले आपल्या हृदयावर गुंतवण्यासाठी येथे आलो आहोत. आता हृदय हे आपले चौफाळून या बरे वरी बैसू पावले श्री गुरुची. 700 वर्षे ज्ञान सांगून जाईल. आता अज्ञान दाबू नये, परंतु मनच जर निर्मळ नसेल तर सद्गुरूंची ही पावले आतमध्ये बसतच नाही. त्यांना आत हृदयात जागाच नसते. देव घ्या तुम्ही, देव घ्या तुम्ही, आयता आला घर पुसून देव न रगे, देव न रगे साठवण्याचे हृदय लागे. भगवंत स्वच्छ समोर आहे. पाहायला ज्ञान चक्षुशी दिसती मात्र हवी. त्यासाठी साधनेची अत्यंत आवश्यकता आहे. आपले अंतःकरण चोख निर्मळ करण्यासाठी सर्व साधना आवश्यक आहे. त्यामध्ये प्रमुख आहेत नाम आणि ध्यान. नामामुळे प्रेम वाढते तर ध्यानामुळे आदित्यता वाढते. सद्गुरु कदा निश्चित मार्गाने ध्यान करायला पाहिजे आणि तेही दररोज 7 दिवसात याप्रमाणे 12 अधिक 12 अधिक 12 अशी 36 वर्षे अधिक 4 वर्षे मोडण्यासाठी अशी 40 वर्षे ध्यान साधना केली पाहिजे. म्हणजे ते आपोआप आविर्भूत होईल. त्यासाठीच आपले हृदय म्हणजे मन चित्त निर्मळ करून त्यावर सद्गुरूंची पावले बसायला पाहिजे. त्यासाठी माऊलींची कृपा आणि आपणा सर्वांच्या संतांच्या आशीर्वादासह आपणास प्राप्त हो अशी प्रार्थना करूया. हरिओम सत्सर. यानंतर श्री शांतीनाथ महाराज यांच्या आश्रमास भेट देऊन तिथे ध्यान गुंफा गरी गुंफा पाहून दुपारी 2 वाजता तुम्हाला संयोजन करत. हरिओम सत्सर. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 4 ऑक्टोबर अध्यात्म मंगलधाम संध्याकाळ. केंद्रातील ज्ञानेश्वरीच्या निरूपणात ज्ञान झाल्याशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही हे समजावून देत असताना स्वामीजी एका राजाची चक्रने विक्रम राजाची एक गोष्ट सांगतात. राजाची पत्नी गरोदर दिवस भरले असताना राजाला राणीच्या प्रसूतीची फारच काळजी वाटू लागली. म्हणून राजाने खास दरबार भरविला. सर्व हकीम वैद्य शास्त्री पंडितांना आमंत्रित केले आणि आपल्या गरोदर पत्नीलाही अवघडलेल्या स्थितीत दरबारात आले व सर्वांसमोर प्रश्न मांडला. राणी साहेबांना प्रसूती यातना न होता मुलगा व्हायला पाहिजे. कुणाला तरी दुसऱ्यांना यातना प्रसूती यातना होऊन यांना मुलगा होईल का? सारी सभा आवाज. राजा मात्र साशंक. मोदी म्हणतात, ये विषयी कीर जाणते दुधावरे अपार. ज्यांनी आत्म्याला जाणले ते जाणते अनुभव सिद्ध आनंदी झाले. परंतु इतर मुमुक्षू या गोष्टीतल्या राजासारखे साशंकच राहिले. ज्ञानामुळेच भक्ती तर सर्व भयची माम ज्ञानोत्तर भक्ती होत असली तरी भक्तीशिवाय ज्ञान होत नाही हे ध्यानात घ्यावे. चित्तशुद्धीचा उपाव सदा चिंतावे हरी पाव. हरिभक्तीद्वारे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीद्वारे ज्ञान होते. मोक्ष धीर ज्ञान तेथे कीर नाही आण कवितेचे सारे ऐसे मन शुद्ध होवले जा. पुढील केंद्र शनिवार दिनांक 13 ऑक्टोबर 1990 माया प्रगती ध्यान मंदिर जय संध्याकाळी 7:30 केंद्रातील मनोबत श्लोकावरील निरूपणानंतर स्वामींचे चिंतन. संसारातील दुःखे ही परमेश्वरांची इच्छा आहे असाच भाव पाहिजे. आर्थिक संकट अथवा आधारपण आल्यास ते ईश्वर दत्त समजावे. सुखकारक किंवा आनंददायक गोष्टी सुद्धा प्रभू निर्मितच मानाव्यात. हा संसार अति विचित्र आहे तरी जो आपण सन्नासन्नास प्रार्थना पोषित करतो हा संसारच मुळी नाशवंत देहावर उभा आहे. सुखदुःखाची धनधणी खिचडी आहे. नाना प्रकारची दुःख आहे ज्यामध्ये शाश्वत सुख एकच आत्मसुख ते प्राप्त करण्याचा निश्चय करावा. समर्थ म्हणतात बरा निश्चय शाश्वताचा करावा. मने दास संदेह तो विसरावा. घडी ने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी. शाश्वत सुख शाश्वत आनंद मिळण्यासाठी बहिर्मुक्तेकडून अंतर्मुक्तेकडे जायला पाहिजे आणि अंतर्मुख मुक्ती होण्यासाठी कट्टाने ध्यान साधना करायला पाहिजे. नसत्या गोष्टी नको ते विचार मनामध्ये कोंबणाऱ्या टीव्ही वर्तमानपत्र यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हरी ओम.
हे दोन मनोगत किंवा पत्र म्हणून ती वाचून दाखवत आहे अशा करता की याच्यावरून आपण श्रोते साधक कशा रीतीने प्रयत्न करता कशा रीतीने आपल्या कामाकडं बघता आणि स्वतःबद्दल देखील कसे सावध असता याची कल्पना या पत्रांवरून येते. आज 18 नोव्हेंबर 2010 माझ्या अनुग्रहाला 21 वर्षे पूर्ण झाली. 11 ऑक्टोबर 2010 या तारखेला वयाला 46 वर्षे पूर्ण झाली. 18 तारखेला 21 वर्ष पूर्ण झाली अनुग्रहाला आणि 11 तारखेला ऑक्टोबरच्या 46 वर्ष वयाला पूर्ण झाली. म्हणजे 46 वर्षातली 21 वर्ष ही स्वामीजींच्या अनुग्रहानंतर अशी झाली. गेली 21 वर्षे स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांच्या अत्यंत पवित्र विचारांमध्ये गेली आहेत. गेली काही वर्षे आपल्या व्यक्तिमत्वाचा त्याचबरोबर आपल्या विचारांचा विलक्षण प्रभाव मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर जाणवू लागला आहे. ही माझ्यावर असलेली आपली कृपाच मी समजतो. कदाचित या मनोगतामध्ये माझ्या वयाच्या मनाने विचारांमध्ये अगदीच अपरिपक्वता आपल्याला जाणवेल, परंतु एका प्रामाणिक लेकराचे माऊलीशी असलेले हितगुज समजून माफ कराल ना सकाळी रोज जाग आल्यापासून अखंड आपल्या विचारांशी एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. बघा काय म्हणतात, जाग आल्यापासून असं म्हणतात. आपण नेहमी सांगता तशा लहान लहान युक्त्या करण्याची सवय लागली आहे. त्या जर जमल्या तर खूपच आनंद होतो. रात्री झोपेपर्यंत जेव्हा जेव्हा मोकळा काळ जातो त्यावेळी सहजपणे आपले चिंतन कंसात सद्गुरूंचे आपण केलेल्या मार्गदर्शनावर विचार केला जातो. एखादा अभंग, रामरक्षा, भीमरूपी यासारखी स्तोत्रे आपोआप आत चालू आहेत याची जाणीव होते. सकाळी ध्यानासाठी 40-45 मिनिटे मिळतात. काहीही इतर न करता फक्त ध्यान साधना केली तर खूप शांतीचा अनुभव येतो. जर व्यायाम, ध्यान, पूजा सर्व केले तर मनाला स्थिरता प्राप्त होत नाही असा अनुभव आहे. व्यायाम, ध्यान यामध्ये कोणाला महत्व द्यावे याबाबत गडबड होते. परंतु व्यायाम चुकेल पण ध्यान साधना आपल्या कृपेने केली जाते. रोज घडणाऱ्या घटनांकडे पाहताना स्वामीजींनी या घटनेकडे कसे पाहिले असते याचा विचार केला जातो. प्रत्येक घटनेबद्दलची प्रतिक्रिया अत्यंत शांत संयमितपणे देण्याचा प्रयत्न करतो व तसे जमतेही. रोजच्या वागण्यात, बोलण्यात प्रयत्नपूर्वक सहजता आणण्याचा प्रयत्न करतो. जसे आहे तसे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक अनामिक भीती हळूहळू कमी होत चालली आहे. आत्मविश्वासामध्ये थोडीफार कमतरता जाणवते. 100% जमवायचे आहे. नकळत विचारांचे ओझे न वागवता मी स्वामींचा आहे. मी स्वच्छ शुद्ध राहण्याचा प्रयत्न करत आहे. जे घडेल ते स्वामी पाहून घेतील. या विचारांमुळे कुरकुर, रडारड कमी झाली आहे. आपल्याला आनंदात राहायचे आहे हे मनावर बिंबवणे चालू आहे. त्यामुळे कित्येक वेळा सहज आपण आनंदात आहोत असे जाणवते. स्वामी कार्यात काम करताना पूर्वी मी केले हा भाव असायचा. आता मात्र स्वामीजींना आनंद देण्यासाठी आपण एक माध्यम झालो आहोत हा भाव दृढ होत आहे. ऑफिसमधील वातावरण खूपच वेगळे आहे. आपण त्यांच्यातलेच एक आहोत असे दाखवताना पूर्वी त्रास होत असे, पण आता ती कला अवगत झाली आहे. तरीही अनावश्यक वैषयिक विषयांवर बोलणे चालणे इच्छा नसताना होते. नंतर त्रास होतो. त्याबाबत फारच जागरूक राहावे लागते. केंद्राव्यतिरिक्त अनेक मंडळी जी आचार विचारांनी चांगली आहेत त्यांना आपली संगत हवी असते. परंतु अशा मंडळींबरोबर आपल्यालाही आनंद मिळतो, पण प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर तडजोड करताना ही मंडळी दुखावतात व नाराजी निर्माण होते. यात आपल्या जवळचे नातेवाईकही असू शकतात. त्यावेळी विचारांचा गोंधळ होतो असे वाटते. हे सर्व आपले माझ्यावर अंतर्बाह्य लक्ष असावे यासाठी लिहित आहे. खर तर आपण सर्व जाणतात एकच इच्छा आहे, वरील सर्व बाजूला जाऊन मनाला ध्यान साधनेची ओढ लागावी. अजून हवे तसे वेळ लागत नाही. एक महत्वाचे म्हणजे सौ व मुलांची उत्तम साथ मिळते आहे. एक निश्चित, आम्हा कुटुंबाच्या प्रत्येक ऐहिक व पारमार्थिक घटनांवर केवळ आपले लक्ष आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. स्वामींचा अंकित होण्याचा प्रयत्न करणारा आणि नाव लिहिलेला आहे. परमार्थाचं किंवा ध्येयाचं हवं तसं वेड अजून लागत नाही आणि ते लागावं अशी इच्छा त्यांच्यात व्यक्त केलेली आहे. अजून एक असंच मनोगत आहे. सद्गुरु देवा शतकोटी प्रणाम. आपण आज नागपूरहून परत घरी आलात तर मला चैतन्यानं भरून गेल्यासारखं वाटत आहे. अनुग्रह लाभला त्या गोष्टीला परवा 16 वर्षे पूर्ण झाली. वाटलं आपल्याशी त्यानिमित्तानं काही संवाद साधावा. आपण आमच्याकरता फार श्रम घेतले प्रभू. आपण आणि सौ मधुराताईंनी आमच्याकरता फार खस्ता खाल्ल्या. आम्ही काय पदरी पाडून घेतलं या काळात, आम्हाला काय लाभ झाला याबाबत आपल्याला सांगावं असं वाटत. काय आहे की आपल्याकरता खूप श्रम घेतले किंवा खस्ता खाल्ल्या, अशा प्रकारे तुमची भावना असली तरी शर्माची किंवा खस्ता खाण्याची भावना माझी नाही. स्वामीजींची सेवा म्हणून आपल्या हातून जितकं अधिक घडू शकेल तितकं करण्याचा प्रयत्न असतो, तेवढाच मी करतो. आपण एकदा मला म्हणाला होता, देहातीत वस्तू आहे, त्या वस्तूच्या अस्तित्वावर व ती म्हणजे माझे मूळ स्वरूप आहे या वस्तुस्थितीवर या काळात पूर्ण विश्वास बसला. किती सुंदर लिहिलेलं आहे बघा. कधी कधी शांत शांत वाटतं तेव्हा आपल्या निजस्वरूपाच्या आसपास पोहोचल्यासारखं वाटून जातं. परमभाग्यानं या काळात आपला खूप सहवास लाभला. प्रत्येक वेळी लक्षात येतं की आपल्या अगाध स्वरूपाचा पत्ता लागणं केवळ अशक्य आहे. जितक्या सहजतेनं आपण आमच्यामध्ये वावरता त्यामुळे तर अजूनच अवघड. कधी समजलंच तर ते केवळ आपल्या कृपेमुळेच शक्य आहे एवढं मात्र कळत आहे. आपल्याला म्हटलं होतं की मला आपल्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. आपण मला म्हणाला होता स्वतःच स्वरूप जाणून घे. आपण दिलेल्या उत्तरातलं हे की वाक्य माझ्या पक्क लक्षात आहे. त्याकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची गती धीमी आहे हे मात्र कबूल करावं लागेल. तक्रार करायला कुठेच खरं तर जागा नाही. अधिक श्रम घ्यावे लागतील याची जाणीव आहे. आपण सदैव माझ्याबरोबर असावं ही आपल्या चरणी प्रार्थना आहे प्रभू. खरं तर आपण बरोबर असताच पण प्रार्थना केल्यापासून राहवत नाही. आपण उभ्या केलेल्या या दैवी कार्यात थोडं बहुत काम आपल्याला करता यावं असं वाटतं. पण लक्षात येत आहे की करता करविता आपण आहात. लुटूपुटीशी मदत करत तीही व्हावी सद्गुरु इच्छेनुसार, तशी त्यांची इच्छा नसेल तर उभे राहावे पण त्यांचं होऊन राहावं वाटत. त्या तत्वाशी अट्यून राहून जे काही होईल ते करावं बस. स्वामीजी आपण आमचे सर्व काही आहात. आपणच प्रत्यक्ष प्रभू आहात. आपणच आम्हाला शांतीचं जे दान दिलं आहे ते आम्ही जतन करू. प्रकृती बाजूला सारून स्वामींकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आत्मीयतेने वागण्याचा अभ्यास करू. स्वरूपस्थ राहून सगळं करता आलं तर योग्य वर्तणूक आपसुकच घडेल. त्याकरता उत्तम ध्यानाची बैठक फार आवश्यक आहे. आपल्या मूळ स्वरूपापर्यंत ध्यानाचा अभ्यास करत असताना पोचल्याशिवाय व्यवहारात हे जमवता येत नाही हे जे आपण सांगता ते समजतं. काही बाही अनुभवास ही येतं. ध्यानाचा अभ्यास उत्तम होण्याकरता बाकीच्या वेळी वृत्तींवर नजर ठेवावी लागते. इंद्रियांवर पहारा ठेवावा लागतो. तो दिला आहे की काय असं वाटतं. आपण काही मार्गदर्शन करा असं म्हणायला जीव रेटत नाही कारण आपण सतत सांगत असता. माझीच मती मूढ आहे हा सूक्ष्म विषय समजून घ्यायला तेवढीशी काबील नाही, पण त्याबद्दलही तक्रार नाही, कारण अभ्यास करत करत ती तयार होते असं आपण सांगता ती हा विषय समजून घ्यायला तयार होईपर्यंत आपण माझ्याबरोबर असावं। मी पुन्हा पुन्हा आपल्याला तीच प्रार्थना करते आहे, पण आपण रागवू नये, आपण माझ्याबरोबर असताच पण त्याचा विसर मला कदापि पडू नये। आपण आमच्या आयुष्यात आलात आणि भय आणि चिंता या मंडळींनी आमच्या आयुष्यातून काढता पाय घेतला तो कायमचा। आपण सर्व बाजूने आमचा सांभाळ करत आहात हे जाणवत आहे, त्यामुळे सतत एक प्रकारची निश्चिंतता अनुभवाला येते आहे। आपण आमचा कैवार घेतला आहे हे मला ठाऊक आहे। आत्म्यात सदैव स्थिर राहावं असं वाटतं। ती स्थिती कुणी कुणाला बहाल करू शकत नाही, त्याकरता स्वतःच प्रयत्न करावे लागतात असं आपण निक्षून सांगता। तसे प्रयत्न करण्याकरता लागणारी शक्ती व बुद्धी आपल्याकडून मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। ती आपण कृपाळूपणे माझी पात्रता न पाहता उदार अंतःकरणाने मला द्यावी ही आपल्या श्रीचरणी कळकळीची प्रार्थना। अशी ही दोन मनोगत मला खूपच आवडली। याच्यात जी प्रामाणिक भावना व्यक्त झाली ती मला खूप आवडली। तसंच इतकी वर्ष स्वामीजींनी समाजामध्ये परमार्थ सुस्थिर होण्यासाठी म्हणून जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांचं एक खूप चांगलं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर अशा मनोगतांच्या निमित्ताने येत राहत असं असल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या समक्ष ती वाचून दाखवली। ये अभंग
पळ पळ आयुष्यदाय नमिये पुन्हा मानव काय पळ पळ आयुष्यदाय नमिये पुन्हा मानव काय भव सागर तरण उपाय हाकी पाहिरे भव सागर तरण उपाय हाकी पाहिरे श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे विषय सुखी होई रत विषय सुखी होई रत जनी मृती आपदा प्राप्त विषय सुखी होई रत जनी मृती आपदा प्राप्त सोडविण्या गुरु विरहित कोणी नाही रे सोडविण्या गुरु विरहित कोणी नाही रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे चारी सहा अथरा वदती चारी सहा अथरा वदती गुरु विणा नाही जीवागती चारी सहा अथरा वदती गुरु विणा नाही जीवागती ऐसे सांगे रुक्मिणी प्रती सिद्ध आई रे ऐसे सांगे रुक्मिणी प्रती सिद्ध आई रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे भृंग होई रे भृंग होई रे
पुस्तक घेऊनच आलेली होती तुला कळलं तर का आज मी अभंग सांगणार घेऊन येत जा मधून मधून कधीतरी सांगेन मी मागच्या गुरुवारी एक प्रश्न मी घेतला होता त्याच्यावर प्रश्न यामुळे तर सत्संगाचे कार्यक्रम चालू राहतात कारण अधिकाधिक चांगलं विचार मंथन त्यामुळे होत राहत आपल्याकडून घडणाऱ्या कर्माच्या फळाचा त्याग सद्गुरूंना अपेक्षित असा कर्मफल त्याग आपल्याला करायला जमला किंवा नाही हे कसे ओळखायचे आपल्याकडून घडणाऱ्या कर्मांच्या फळाचा त्याग जमला किंवा नाही हे ओळखण्यासाठी एक महत्वाची युक्ती आहे ती म्हणजे एकतर कर्माच्या फळाचा त्याग ही मानसिकता आहे कर्माच्या फळाचा त्याग हा खरा विचार आहे आपण केलेला कर्माच्या फळाचा त्याग हा त्या फळाचा आपल्यापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत काहीही संबंध नाही आपण मना बुद्धीपेक्षा इंद्रियांपेक्षा देखील वेगळे आहोत असं खरंखुरं जेव्हा वाटतं आतून जेव्हा आपण त्या कर्माच्या फळाचा त्याग केला असं आपल्याला वाटतं तेव्हा त्याग घडला बाकी काही त्याला दुसरं काही प्रमाण नाही कारण कोणत्याच कर्माचा त्याग कर फळाचा त्याग करताच येत नाही तो फक्त नाकारायचा असतो एवढं असं जेव्हा खरंखुरं मनाने वाटतं तेव्हा त्या क्षणाला जर काही होत असेल तर मनाला किंवा आपल्याला मनाला हाही शब्द तसा तितका आता बरोबर राहत नाही शांती व्यापून राहते आपण ताबडतोब समाधानात येतो मी माग एकदा असं सांगितलं होतं की एक आपल्या केंद्रात येणारे ग्रहस्थ त्यांच्या घरी मी गेलेलो होतो ही जशी मनोगत आहे तसं ते माझ्याशी बोलले ते असं म्हणाले की तुमच्याकडे येऊन मी खूप शिकलो प्रवचनाला सत्संगाला आल्यामुळे माझे विचार तयार झाले कारण तोपर्यंत दोन बिल्डर कडून मी फसवला गेलो. पैसे भरले आणि जागा मात्र मिळाली नाही असं दोनदा माझ्या बाबत झालं आणि ते सगळे पैसे वायाच गेले, ते मिळालेच नाही. त्यांच्या पत्नी जवळ बसलेल्या होत्या, ते म्हणाले की ही मला म्हणते की तुम्हाला काही व्यवहार करता येत नाही, आपले इतके पैसे वाया गेले. तर म्हणाले, मी तिला असं म्हटलं की आपण प्रवचनात काय ऐकतो, माझा निर्णय चुकला हे बरोबर जरी असलं तरी देखील मी माधुकरी मागून शिकलो. शिक्षण चांगलं झालं, नोकरी चांगली झाली, पैसे आले, पण माझ्याजवळ आधी होतं काय की ज्यामुळं मी खूप गमावलं असं मला वाटावं. जे काही मधल्या काळात आले ते गेले असं मी समजतो आणि ते मला असं म्हणाले की असा विचार मी तिच्या समोर मांडल्याबरोबर मला खूप शांत वाटलं आणि माझ्या पत्नीला देखील चांगलं वाटलं. आपल्याजवळ खरंच आधी काही नव्हतंच, विशेष काहीच नव्हतं, त्यामुळं कधी आले कधी गेले असं झालं. हा जो विचार आहे, आपण कर्माच्या फळापासून सुटण्याचा विचार, हा महत्वाचा असतो. फळाचा त्याग ही कोणतीच गोष्ट नाही तसं पाहायचं असलं तर. कोणत्याच फळाचा त्याग त्यांनी केला, त्यांना जागा मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यांचे पैसे गेले ही वस्तुस्थिती आहे. पण ते असं म्हणाले, ते जेव्हा म्हणाले की मी कसा होतो तेव्हा फक्त देहाच्या अंगाने स्वतःला पाहत नव्हते, ते असं म्हणत होते स्वामी काय सांगतात ते आठव. स्वामी असं म्हणतात की आपण मुळातच निसंग आहोत, आपण मुळातच काही घेऊन आलेले नाही आहोत, त्यात माझी अशी परिस्थिती. त्यामुळे नुकसान आणि फायदा हे वरवरच्याच गोष्टी माझ्या बाबत आहेत. कर्माच्या फळाचा त्याग झाल्याबरोबर काही होत असेल तर एकदम शांत वाटत, म्हणजे त्या कर्माच्या फळाच्या त्यागाच्या विचारातच खूप समाधान आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो की मी एका सत्संगात हे सांगितल्यानंतर आपल्याकडे येणारे एक साधक, तर ते म्हणाले की जर माझा मित्र, कारण ते योगायोगाने एकमेकांचे मित्र होते, असा विचार करू शकतो तर मी असा का नको करायला, असं मी समजलो आणि त्यामुळं आता मी, त्यांचा तर फार मोठा व्याप व्यवसाय आहे, मी आता निश्चिंतच होऊन गेलो असं म्हणाले. अनेक घटना घडतात, अजूनही काही गोष्टी सुटल्या नाहीयेत, काही गोष्टी सुटल्यात, पण आता मला त्याचं काहीच वाटत नाही असं म्हणाले. मला आता शांत वाटत. हा कर्माच्या फळाचा त्याग आहे. तुम्हाला अगदी याच कारण, कर्माच्या नुकसानीच्या वेळेला कर्माच्या फळाचा त्याग, नुकसानीच्या वेळेला त्याच्या उलट उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एक गृहस्थ आले, ते म्हणाले की मी नेहमी फसतो, मला नेहमी आतापर्यंत व्यवहारात त्रास झालेला आहे, माझी झोप उडालेली आहे. आणि माझ्या नुकसानीनी आलेली बेचैनी काही केल्या जात नाही. आणि मग त्यांनी सांगितलं ते शेअर मार्केटमध्ये पुष्कळ गुंतलेले व्यवहार करणारे असे होते, तर ज्या शेअरचा भाव 450 रुपये होता तर तो शेअर आता 80 रुपयांनी चाललाय. आणि जो शेअर मी 200 रुपयाला विकला तर तो शेअर आता 400 रुपये झालाय. सगळीकडे माझं नुकसानच होत आहे असं ते म्हणाले. मी त्यांना म्हटलं, असं एका बैठकीत तुम्ही मला काहीतरी सांगितलं, मी तुम्हाला काहीतरी उत्तर दिलं, सांत्वन केलं, असा कोणताही प्रकार माझ्यापाशी नाही. तुम्हाला विचार समजला पाहिजे असं मला वाटतं, तर तुम्ही येत जा. त्यांच्या पत्नी येत होत्या पण ते येत नव्हते. दोघांनी प्रसाद घेऊन खाली गेले आणि मग पत्नी एकट्या आल्या आणि त्या म्हणाल्या की ज्या शेअरमध्ये ते नुकसान झालं असं तुम्हाला सांगताय तर तो अहो 50 रुपयालाच घेतलेला होता. त्यांना विकायची योग्य वेळ आहे असं वाटलं म्हणून त्यांनी 200 रुपयाला विकला आणि आता तो 400 रुपयाला झाल्यामुळे त्यांची झोप उडाली. यांचं हे नेहमीच आहे. शिवाय हे यांना दुसरी अशी काळजी असते की यांनी प्रत्येक शेअर खरेदी जी केली तर जुने शेअर्स खरेदी केले तर ते रिटर्न्स मध्ये लिहिलेले नाहीयेत त्यांच्या, त्यामुळे आता विकायचं यांना धाडस होत नाही. कारण इन्कम टॅक्सला आता सगळं समजायला लागलंय त्यामुळे यांचं खूप नुकसान होतंय असा यांचा भाव आहे. आणि ज्या अनेक शेअर्स असे आहेत की जे अगदीच कमी भावात त्यांनी घेतलेले आहेत, जे रिलायन्स इंडस्ट्रीचे सुरुवातीला जे शेअर्स झाले ते 10 रुपयाचे 10 रुपयाला असे घेतलेले शेअर्स आहेत. आणि माझ्या मला काही कळत नाही पण माझा मुलगा म्हणतो की तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, त्यांना काही तोटा वगैरे झालेला नाहीये. कर्मफळामध्ये अडकणं म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो आणि सुटणं म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. अडकणं ही वैचारिकच असतं आणि सुटणं देखील वैचारिकच असतं. अडकणं ही मनानीच असतं, सुटणं देखील मनानीच असतं. मनच सोडून दिल्यावर तर खूपच सुटल्यासारखं वाटत. म्हणून कर्मफल त्यागाच्या पाठोपाठ शांतीच प्राप्त होते किंवा समाधानाची भावना प्राप्त होते. आपल्याकडून घडणाऱ्या कर्माच्या फळाचा त्याग आपल्याला करायला जमला किंवा नाही हे कसे ओळखायचे, तर खरं मला म्हणजे आत्मस्वरूप असलेल्या मला काहीही नको. तत्वत मी कुणाचाही नाही. कुठलीही गोष्ट मिळाल्यामुळं मी भरून जाणार नाही अथवा माझ्याकडून गेल्यामुळं मी रिकामा होणार नाही. माझ्या देहाला काहीही झालं तरी देखील मला फरक पडत नाही. माझा आत्मस्वरूप कोणी हिरावून घेत नाही या मूळ विचारात राहणं म्हणजे कर्मफलाचा त्याग आहे असा निष्कर्ष निघतो. कारण देहाला किंवा मनाला किंवा बुद्धीला काहीतरी होणारच आहे आणि देह मन बुद्धीच्या संसारामध्ये देखील चढ उतार हे चालणारच आहेत. आणि त्याग कशाचाही त्याग फळाचा त्याग म्हणून तुम्ही करूच शकत नाही. तरी देखील ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या नंतर मी आता सांगितल्या त्या विवेकाच्या प्रक्रियेनंतर तुम्हाला अत्यंत समाधान लागतं. हा पहिला प्रश्न झाला. कर्मफलत्यागाचा उपदेश देह मनबुद्धीला नसून त्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाकडे निर्देश करतो असे आपण सांगितले, त्यावर विचार करताना काही प्रश्न मनात. मागच्या सत्संगात सांगितलं की देह मन बुद्धीला सांगितलेलं नाहीये कर्माच्या फळाचा त्याग करा, तर तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं मनाला सांगितलंय, तुम्हाला असं वाटतं बुद्धीला सांगितलंय, पण हे तुम्हाला सांगितलंय. देह मन बुद्धी तुमची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, साधन आहे, हे तुमच्याशी बोलणं आहे. पण तुम्ही तुमच्याशी बोलायच्या ऐवजी तुमच्या मनाला पुढे करून ऐकता आहात, बुद्धीला पुढे करून ऐकता आहात. हा मूळ तुम्हाला म्हणजे आत्म्याला किंवा शुद्ध जाणीवेला केलेला खरं म्हणजे उपदेश आहे. त्याच्यावर काही प्रश्न आहेत, चांगले आहेत, वेळ थोडा आहे. आपण कर्म करत नसून आपल्या देह मन बुद्धीकडून सद्गुरु किंवा परमात्मा ते करून घेत आहे आणि आता जे काय घडेल ती त्याचीच इच्छा व त्याचीच जबाबदारी असा भाव कधी कधी आपोआप निर्माण होतो. मग या भावात झालेले कर्म फळाचा त्याग घडून आणू शकेल का? अगदी बरोबर आहे असंच. जे काही कर्म घडत आहे ते परमात्म्याच्या सत्तेवर इंद्रिय मन बुद्धी प्रेरित होऊन घडत आहे. सद्गुरूंची सत्ता आणि परमात्म्याची सत्ता एकच, पण सद्गुरु म्हटल्याबरोबर एक व्यक्ती डोळ्यासमोर येते. त्या व्यक्तीच्या आत परमात्माच असतो, परमात्मा तत्वच असतं. खऱ्या अर्थाने आपण सद्गुरूंकडे जातो ते त्यांच्या देहाकडे करता नाही, त्या देहाच्याही बुडाशी असणाऱ्या परमात्म ज्ञानामुळं सद्गुरूंकडे जातो. व्यापक अंगाने सर्व कर्म ही अशा रीतीने परमात्मा प्रेरितच आहेत. आपल्या सकट सर्वांची घडणारी कर्म त्याच्या बुडाशी परमात्माच आहे. त्याच्या अधिष्ठानावर मनबुद्धीच्या प्रेरणेने कर्म चाललेलं आहे. त्यामुळं खरी प्रेरणा ही सद्गुरूंची आहे अथवा परमात्म्याची आहे, आणि त्याचा जो परिणाम होईल तो होईल, कारण तो परिणाम परत देह मनबुद्धीपर्यंतच होईल. आत त्या तत्वाला काहीच हालचाल होणार नाही. ते जसं आहे तसं अक्षर, अव्यय, अव्यक्त, सच्चिदानंद तसंच आहे, परिपूर्णच आहे. असा भाव कधी कधी आपोआप निर्माण होतो. मग या भावात झालेले कर्मफळाचा त्याग घडून आणू शकेल का? शकेल, फक्त जेव्हा प्रत्यक्ष फळ मिळतं तेव्हाही तशाच पद्धतीचा भाव असावा म्हणजे झाला. कर्म करताना हा भाव कित्येक जण ठेवू शकतात की हे सद्गुरूंच्या प्रेरणेने चाललेलं आहे, परमात्म्यामुळे घडत आहे, पण फळाच्या वेळेला गडबडतात. दोन्ही जमवणं आवश्यक आहे. खरा आपला पराभव फळाच्या वेळेलाच होतो. जेव्हा प्रत्यक्ष त्याचं फळ समोर येतं तेव्हा ते देह मनबुद्धीला मिळाले, तू कुठं देह मनबुद्धी आहेस, अशा प्रकारचा भाव धरला जात नाही. म्हणून पहिला जो भाव आहे तो खूप खरा असा ठेवण्याचा प्रयत्न होतो, पण फळाच्या वेळेला गडबड उडते. तर त्यावेळेला देखील अशा स्थिरतेने आपण याच्याकडे पाहिलं म्हणजे झालं. मला फार पूर्वी मी कलावती आईंचं चरित्र वाचलं होतं. त्यांचा मुलगा गेला किंवा अशी काही एक हाकी दत आहे, त्यांचे यजमान गेले, त्या अतिशय स्थिर होते. असं त्यांना कोणी जेव्हा विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की देह आणि देहाशी संबंधित, पण मी देहच नाही असं ते म्हणाले. म्हणजे त्यांनी विवेक जो केला तो कोणत्या प्रतीचा होता आणि अगदीच खरा विवेक असा. त्या विवेकात खरा म्हणजे खूप स्थिर त्या राहिल्या. त्याबरोबर त्याचं जे काही फळ त्यांच्या समोर आलं ते फळ असताना देखील त्या खूप शांतच होत्या. दुसरं विचारलंय आपल्या देमबूच्या आत, जे देह मन बुद्धी इंग्रजी पेपर मध्ये जसे असे शॉर्ट फॉर्म येतात की नाही, आत असलेले जे चैतन्य तत्व जाणून घ्यायचे आहे ते तत्व म्हणजे सद्गुरूच आहेत ना? हो. आता मगाशी एक मनोगत होत, त्या मनोगतात देखील असंच लिहिलेलं होत कि मी तुम्हाला विचारलं की मला तुमचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही असं म्हणाला की तू तुझ्या आत असणार तुझं स्वरूप चैतन्य जाणून घे, तिथं सद्गुरू असतातच. आपण सर्वजण एकमेकाशी अत्यंत संलग्न नव्हे तर एकच आहोत. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते एतद्यो वेत्तितं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आणि जो क्षेत्रज्ञ आहे तो सर्व भूतांमध्ये भरलेला आहे. क्षेत्रज्ञाच्या अंगाने आपण सर्व एक आहोत आणि तो क्षेत्रज्ञच परमात्मा आहे अथवा सद्गुरु आहे. त्या सर्व तऱ्हेने सद्गुरूंचं स्वरूप म्हणजे आपल्या आत असणारं चैतन्य, तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. त्या चैतन्याच्या आधारावर मनबुद्धी काम करते प्रकृतीनुसार. मग तेच तत्व आपल्या आतमध्ये बसून सर्व कर्मे करून घेत आहे. आपण केवळ यंत्राप्रमाणे काम करतो आहोत हा भाव व कर्मफलत्यागाची भावना हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत. ते तत्वच आत मध्ये बसून सर्व कर्म करून घेते आहे. आपण आपण म्हणजे आता इथे देह मनोबुद्धी दे मुब बु दे मबू यंत्राप्रमाणे काम करतो आहोत. पहिलं जे आपल्या आतमध्ये याचा अर्थ दे मबूच्या आतमध्ये तेच तत्व आत राहून काम करत आहे आणि आपण यंत्राप्रमाणे काम करतो. इथेही आपण आपल्या स्वतः देह मन बुद्धी समजूनच बोलतो आहोत. देह मन बुद्धी काम करते असं बोलत नाही. हे खूपच स्वाभाविक आहे कारण तुम्ही फार परफेक्ट प्रश्न विचारला तर मग ज्ञानी मग प्रश्नच संभवत नाही. या प्रश्नाचं जर वाक्यरचना अशी असती ते सद्गुरु किंवा ते तत्वच आपल्या हा शब्द न वापरता आतमध्ये बसून सर्व कर्मे करून घेत आहेत आणि देह मन बुद्धी केवळ यंत्राप्रमाणे काम करते आहे तर ज्ञात्याचं विधान नाही. पण आपण म्हणजे देह मन बुद्धी असं इतकं सरसहा आपण समजतो व कर्मफल त्यागाची भावना हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत. जर मी म्हटलो त्याप्रमाणे देह मन बुद्धी जसं तो यंत्री मी यंत्र असं रामकृष्ण म्हणत असत त्याच्यात मी म्हणजे देह मन बुद्धीवर का परत देह मन बुद्धीला मी असं म्हणून तो यंत्रासारखं काम करतो आणि यंत्री परमात्मा आहे असं रामकृष्ण म्हणत असत. तर मग फलत्यागाची भावना हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत. तर एकच आहेत असा अशा बोधाने जर असेल तर ते वेगळे असतील तर कर्मफल त्यागाचा आपण सांगता तो अभ्यास प्रत्यक्ष कसा आचार वेगळे नाहीयेत ना. ते वेगळे असतील तर हा प्रश्नच येत नाही. पण त्याची स्पष्ट जाणीव आपल्याला होणार कशी हा केवळ विचाराचा खेळ नाहीये असं असल्यामुळं ध्यानाने आपलं स्वरूप प्रत्यक्ष आकलन करून घेऊन आणि रोज आपल्याला ध्यानात प्रचिती पर्यंत पोहोचलं पाहिजे की आपण देह मन बुद्धीच्या पलीकडचे आणि सच्चिदानंद निदान प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याला अनुसरून त्याला धरून त्या प्रकाशामध्ये हा भाव ठेवायला पाहिजे. हा अभ्यास आहे अर्थात. ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय फार सुंदर सांगितला. तिथे ज्ञानेश्वर सर्वात वर ज्ञानेश्वरी बघा ते काय म्हणतात ते अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू तरी योगा माझी योगू धुरेचा. हा फलत्याग सामान्य असं एखाद्याला वाटेल पण सर्व योगांमध्ये देखील हा धुरेचा अत्यंत श्रेष्ठ असा योग आहे. येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरूढे. या फलत्यागाने जे सांडलं जातं टाकून दिलं जातं ते कर्म पुन्हा पुन्हा विरूढत नाही. बघा आता हे काय म्हणतात ते असं म्हणतात की कर्माचं जे फळ आहे ते फळ एका बाजूला जसं मिळतं दोन फळं मिळतात. जे अंतरफळ मिळतं त्यांनी आपली अंतर्व्यक्ती तयार होते म्हणजे मनावर संस्कार मी केलं किंवा मला फळ मिळालं याचा संस्कार मनावर होतो चित्तावर होतो बुद्धीवर होतो अहंकारावर होतो अंतकरणात होतो. आणि जर फलत्यागाने कर्म सांडलं गेलं, टाकलं गेलं, तर त्याचाही परिणाम मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अंतकरणावर, अहंकारावर होतो. अहंकारावर असा होतो की आपण देह नाही हा भाव पक्का होतो. अंतकरणावर असा होतो की अंतकरण वृत्ती निर्माण होतात. चित्तावर असा होतो की चित्त शुद्ध व्हायला मदत होते. मनावर असा होतो की निसंगता निर्माण होते. बुद्धीवर असा होतो की सूक्ष्म परमात्मा समजायला मदत होते. कर्मफल त्यागामुळे हे जे सूक्ष्म फळ जी मनबुद्धीला, ज्याला आपण मी असं समजतो, त्याला जी मिळतात त्याचा त्याग करायला सांगितलं. बाहेरच्या कर्माच्या फळाचा त्याग करता येत नाही, ते मिळणारच. तुमचं यश अपयश आहे ते मिळणारच. येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरुढे. त्या कर्मातून नवीन कर्म, आपली वेळ संपली, मोठा विषयाला हात घातला गेला. कर्म विरुढ कसं की मी एक कर्म केलं तर माझं मन बुद्धी चित्त तयार होत, संस्कारित होत, आणि त्या संस्कारानुसार पुढचं कर्म मी करतो तेव्हा त्या संस्कारानुसार करतो, प्रकृतीनुसार करतो. याचा अर्थ तुमचं हे पेन मला आवडलं, मी लिहिण्यासाठी घेतलं, तुम्ही विसरला, निघून गेला, मी माझ्याजवळ ठेवून घेतलं, मला तुमचं पेन मिळालं, पण माझं मन चोर झालं, त्यामुळे माझी बुद्धी देखील चोर झाली. एक परिणाम घडला माझ्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर, त्याचा परिणाम घडला. त्यामुळं त्याच्या पुढच्या वेळेला अजून एक गोष्ट मी घ्यायला प्रवृत्त होतो. अशा प्रकारे मन तयार होतं किंवा चित्त तयार होतं. फलत्याग जर चुकला तर, आणि जर फलत्याग माझ्या मनात आलं पण मी ते केलंच नाही, माझ्या मनावर परिणाम झाला, माझ्या चित्तावर त्याचा परिणाम झाला, मी पुढचं कर्म करताना स्वच्छ मनाने, स्वच्छ बुद्धीने, निर्मळ अंतकरणाने कर्म करायला प्रवृत्त होतो. एकची वेळे वेळू झाडे वांधे जैसी. बांबूचं झाड एकदाच येत, तशा प्रकारे एकदा फळ येईल आणि संपेल गोष्ट. त्याच्यातून परत पुढचं कर्म, परत अंतर्व्यक्तीवर संस्कार, परत पुढचं कर्म, परत अंतर्व्यक्तीवर म्हणजे मनाबुद्धीवर संस्कार, ही परंपरा खंडित होते. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. या शरीरात असतानाच या झोकांनी कर्म करणारा परत पुनर्जन्म चुकवतो. किंबहुना येर झारे चिरा पडे. येर झाऱ्यावर चिरा पडतो, म्हणजे दगडच ठेवला जातो. पै अभ्यासाची या पावती ठाकीजे ज्ञान किरीटी. अभ्यासाच्या पावलांनी अशा प्रकारे ज्ञानापर्यंत पोचताय असं ज्ञानेश्वर. ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची. आणि जे ज्ञान म्हणजे आपण वेगळे आहोत, आपण वेगळे आहोत, देह मन बुद्धीपेक्षाही मी वेगळा आहे, मी अलिप्त आहे, हा जो बोध आहे याला, या बोधाला ते ज्ञान असं म्हणतात या ठिकाणी. असा जो थोडा थोडा मिळणारा बोध आहे तर त्या बोधाचा ध्यानाला उपयोग होतो. एरवी ध्यान, रोजचं ध्यान वाया जातं कर्माची गोष्ट चुकला तर. पण या असं ज्ञान पक्क होत राहिलं तर मग ध्यानामध्ये खरी निसंगता अनुभवायला येते. मग ध्यानाशी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दूरी ठाके. आणि जेव्हा ध्यानाच्या वेळेला सर्व भाव खेव दिल्यासारखे, आलिंगन दिल्यासारखे असे होतात आणि खरी निसंगता अनुभवाला येते. ध्यानात अशी गंमत घडते की व्यवहारात तर सतत विवेक करायला लागतो आणि त्या विवेकानी कर्मफल त्याग होतो, पण ध्यानात विवेक करणार मन देखील नाही होत. मनबुद्धीच नाहीशी होऊन आपलं मूळ स्वरूपच प्रगट होत, हा ध्यानाचा विशेष आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा कर्मजात खरोखरी तुमच्यापासून दूर होतं, विवेकानी नव्हे, तर कर्म करणाऱ्या देहापासूनच तुम्ही तेवढ्या वेळापुरते संपूर्ण डिटॅच होऊन जाता. कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे, आणि त्यावेळेला खरा फलत्याग होतो. म्हणून अशा ध्यानाच्या निकराच्या वेळेला जी शांती मिळते ती विलक्षण असते. कारण देह मन बुद्धीपासून दूर आणि फळापासून दूर ही शांती ठरलेलीच आहे. त्यागास्तव अंगवे शांती सगळी. त्यागामुळं या त्यागाकरता सगळी शांती त्याला प्राप्त होते. म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती, म्हणून अभ्यासूची प्रस्तुती करणे येत. म्हणून हा अभ्यासच करत राहण. कर्माच्या वेळेला आता मी सांगितलं तशा भावानी फळ तत्वत स्वरूप सत्तेपासून अधिष्ठित असलेल्या देह मन बुद्धीकडून कर्म घडतं, त्याचं फळ देह मन बुद्धीला मी वेगळा हा भाव पक्का ठेवणं, आणि ध्यानामध्ये जो मी वेगळा आहे त्या वेगळ्या मीचा प्रत्यक्ष अनुभव घेणं, असं जो करत राहतो त्याला हा फलत्याग अगदीच जमून जातो. आणि या फलत्यागाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला फलत्याग जमला अशा बेसावत्तेमध्ये तुम्हाला आयुष्यात कधीही राहता येत नाही. प्रत्येक कर्माच्या फलाचा त्यागाचा अनुभव घ्यायचा, पुढच्या कर्माचाही. ज्या वेळेला जमणार नाही त्यावेळेला असमाधान आलंच, समजा तुम्ही कोणीही असा, अगदी व्यास असले तरी असमाधानाचा अनुभव त्यांना आला ज्या वेळेला त्यांचा मुलगा रानात पळून जायला लागला, त्यावेळेला लगेच अस्वस्थ झाले. कुणीही असा तुम्ही, ज्या क्षणी तुम्ही देह मन बुद्धीने कर्माच्या फलाची इच्छा धराल त्यावेळेला तुमच्यापासून समाधान दूर जाईल. आणि ज्या क्षणी मी मुळातच परिपूर्ण आहे, नित्य तृप्त आहे या भावनेत असाल खऱ्या प्रकारे, आणि कर्मफलाच्या बाबत मगाशी सांगितलं तसं सावध असाल, त्यावेळेला तुम्ही शांती. म्हणजे मी मुळातच आत्मस्वरूप आहे, त्या देहाच्या अंगाने काहीच नव्हतो, माधुकरी मागत होतो, कसला लाभ आणि कसली हानी, शांती. ही वैचारिक शांती झाली, हीही मिळवावी, आणि ध्यानात प्रत्यक्ष अनुभूतीने मिळणारी शांती तीही मिळवावी. म्हणजे मग ही पहिली शांती पक्की होत जाते. का कर्मफलत्याग ही गोष्ट साधकावस्थेत जमणे शक्य नाही, असं शक्य नाही, जमणं शक्य नाही असं मी सांगितलं, हे साधकच आहे. पण ते सर्व या गोष्टीमुळे अतिशय निश्चिंत झाले. पण ही गोष्ट परत मनात उद्भवे तर परत देखील तेच, तशाच प्रकारे बुजवणी करणं आवश्यक आहे. केवळ ज्ञानप्राप्तीनंतरच घडणारी ती प्रक्रिया आहे का? आत्ता स्वामीजींचं कुठे काकांनी आळंदीतलं प्रवचन वाचून दाखवलं, ज्ञान भक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही. कर्मफलत्यागाशिवाय चांगलं ध्यान नाही, ध्यानाशिवाय चांगला कर्मफलत्याग नाही. ही जोडगोळीच आहे, हे असेच बरोबर चालणार. साधनेलाही उपकारकच राहणार. मग आताच्या आमच्या या स्थितीत आम्ही रोजच्या व्यवहारात कर्मफलत्यागाचा अभ्यास करायचा की नाही, काय काय बरं आता ठरलं आपलं? का जसजशी साधना वाढेल तसतसा तो आपोआपच जमत जाणार आहे, काय बरं आता सांगितलं? असं मी हे करतो की परत 15 मिनिटं जाते. फार चांगले प्रश्न आहेत म्हणून घेतले. पण साधकावस्थेतच साधक सिद्ध तरी कोण असतो? साधना चांगली जमवत जमवतच तो सिद्ध होतो. अचानक थोडाच कोणी सिद्ध म्हणून होऊन टपकतो असं असल्यामुळं हे साधकावस्थेत सिद्ध ज्याला आपण म्हणतो तोही जीए मार्गीचा कापडी महेशू अजूनी या भावाने साधनाच करत असतो. देह जोपर्यंत आहे मनुष्याचा तोपर्यंत मी पोचलो असं गाफील राहणारा कदापि सिद्ध असू शकत नाही. साधकावस्था ही सिद्ध दशेत ही सोडताच येत नाही. असं असल्यामुळं खूप रिलेटिव्हली तुम्ही ज्यांना सिद्ध म्हणता तर ते आपण जिथं आहोत तिथून ते सिद्ध दिसतात, ते स्वतः साधनच करत असतात. क्षितिजासारखं आहे, देह पडेपर्यंत हे सांभाळायचं आहे म्हणजे झालं. खूप चांगले प्रश्न होते. हरी ओम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय। साधनेची प्रतिष्ठा वाढावी म्हणून तुम्ही ज्यांना सिद्ध समजता तर तेही साधनेत रत असतात असं मी सांगितलं वेळेच्या अभावाने, पण पुढच्या वेळेला एखादा प्रश्न निश्चित येईल मग कोणी सिद्ध होऊ शकत नाही का? तर विचारा म्हणजे पुढच्या सत्संगात उत्तर दे।
श्रीराम, काही निवेदन आहेत? येत्या रविवारी व मंगळवारी संध्याकाळी केंद्राला सुट्टी राहील। केंद्राचे इतर सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील। पुढील गुरुवार सकाळचा सत्संग हा माया अपार्टमेंट मध्ये होईल। आठवड्यातून एकदा नमस्कार करणाऱ्या साधकांनी शांतपणे व रांगेतून नमस्कार करावेत। निवेदन संपली।